जिकडे पहावे तिकडे मजला, काव्य काव्य अनकाव्य दिसे, काय करावे उमगत नाही, वाटे मजला गले पिसे। स्वच्छंदी या वाऱ्या संगे लेवनी मयूर पंखी पिसे, मन हे माझे लहरत जाई, ठाऊक नाही कुठे कसे। पुनवेचाही राती चांदण्या, चंद्र नभीचा तो विलसे, पाहुनी त्या सागरास वाटे, चांदा भेटू कुठे कसे। उत्तुंग रूपेरी हिमालयाचे भव्य रूप ते सुंदरसे, हिरव्या मखमली तृणावरीही मन माझे अडकून बसे। चराचरातील विविध छटामधी परमेशाचे रूप दिसे, मनात माझ्या प्रतिमा त्याची रूप घेऊनी बसलीसे।